चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लष्करी आळीमुळे 2020 मध्ये चीनला धोका, कृषी मंत्रालय। चीनच्या कृषी मंत्रालयाने सांगितलं आहे की यंदा लष्कराच्या किडीपासून होणारा धोका अधिक गंभीर झाला आहे। या विनाशकारी किडीचा परिणाम यावर्षी सुमारे 100 दशलक्ष MU लागवडीवर होईल, तसंच ऊस, ज्वारी आणि हिवाळी मोसमातील गव्हाच्या पिकावर होण्याची शक्यता शुक्रवारी कृषी मंत्रालयानं वर्तवली आहे। एका सरकारी संस्थेच्या अहवालानुसार गेल्या वर्षी जानेवारी 2019 चीनमधील 10 लक्ष हेक्टर जमिनीवर लष्करी किडीचा प्रादुर्भाव प्रथमच झाला होता। या किडीमुळे प्रामुख्यानं गहू आणि ऊस पिकाचं नुकसान होतं। गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून चीनच्या नैऋत्य सिचुआन प्रांतात कमीत कमी 170 हेक्टर गहू पिकाचं नुकसान या लष्करी किडीमुळे झालं आहे।